आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उत्साह. आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. प्रकल्पाद्वारे 12 लाख रोजगार निर्माण होणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय. आणि उद्या चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा अंदाज, तर शनिवारी गडचिरोली इथं अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरिकांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून एक तास काढून आपल्या आवडीचा खेळ खेळावा असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्त समाज माध्यमांवर दिलेल्या संदेशात मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मीयता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. दरम्यान क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाद्वारा नागपुरात राष्ट्रीय क्रीडा दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत धावण्याची स्पर्धा, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. वाढवण बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केला. वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते आज पालघरमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आशिया खंडातील हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या 10 बंदरांमध्ये याचा समावेश असेल. आत्मनिर्भर भारतात हे बंदर एक महत्वाची भूमिका बजावेल. याशिवाय या बंदरामुळे 12 लाख लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळेल असं सोनोवाल म्हणाले. स्थानिकांशी चर्चा करून राज्य सरकारच्या नियमानुसार त्यांना मोबदला दिला जाईल, तसंच इथल्या रोजगारासाठी आवश्यक कौशल्य स्थानिक युवकांना शिकवली जातील अशी माहिती केंद्रीय बंदर, जलमार्ग आणि नौकानयन सचिव पी के रामचंद्रन यांनी यावेळी दिली. जुन्या प्रदूषणकारी व्यावसायिक तसंच प्रवासी गाड्या भंगारात काढून त्या जागी नव्या कमी प्रदूषणकारी गाड्या घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं काल दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. भारत मंडपम इथं काल झालेल्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय स्वयंचलित वाहन निर्माता सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. देशभरातून भंगार गाड्या टप्प्याटप्प्यानं बाद करण्यासाठी नवी प्रणाली राबवण्याच्या हेतूनं स्वयंसेवी पद्धतीनं वाहनांचं आधुनिकीकरण कार्यक्रम किंवा वाहन भंगारात काढण्याचे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्काची घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्य शासनानं महिलांना गृहखरेदीमध्ये 1% मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असं आवाहनही मंत्री सावे यांनी केलं. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीनं मुंबईत आयोजित द रिअल इस्टेट फोरम 2024 उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मालवण तालुक्यातील राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसंच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीनं देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ आणि नौदलाचे अधिकारी यांचीही एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा इथं संबंधितांची बैठक बोलावली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलानं हा पुतळा राजकोट इथं नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्तानं एका चांगल्या भावनेनं उभारला होता. भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही, कारवाई होणारच असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत बोलत होते। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असं त्यांनी सांगितलं। महिलांचं आरोग्य सुदृढ रहावं, त्यांना पूरक पोषण मिळावं हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक उद्देशापैकी एक महत्वाचा उद्देश सफल होत असल्याचं चित्र राज्यात सर्वत्र दिसून येत आहे। नागपूर येथील कामठीच्या पंचफुला पाटील या काबाड कष्ट करून प्रपंच पुढे घेऊन जाताना मतिमंद मुलीची जबाबदारीही पार पाडत आहेत। त्यांना या योजनेचा फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं।
मी जो हे फॉर्म भरला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा, त्याचे 3000 रुपये मला मिळालेले आहेत आणि त्याचा लाभ मला खूप आहे। आणि मी जे भांडे विकायला जाते, माझी तब्येत बरी राहत नाही, जर ते पैसे माझ्या खात्यामध्ये काही जमा होतील तर त्याच्या याच्यानं काही माझे समोरचे जो काम आहे ते करण्यामध्ये मला काही दिक्कत नाही जाणार। कारण की मला एक मुलगी आहे, तर माझी जो मुलगी आहे ते थोडी दिमागाला कम आहे मती, म्हणजे तिला 1500 रुपये महिना मिळतो, माझा तो पैसा काही जसं जमा राहणार तर ते माझ्या मुलीच्या उपयोगी येऊ शकते।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज नागपुरात संविधान चौकात नारी न्याय आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळावं, राज्यात महिलांवरील अत्याचार थांबावेत यासह विविध मुद्द्यांवर आवाज उठवण्यात आला। महिलांना न्याय देण्याकरता देशातील अनेक राज्यात नारी न्याय आंदोलनं करण्यात येणार असल्याचं यावेळी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सांगितलं। आंदोलनात सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। गेल्या 10 वर्षांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पंढरपुरात व्यक्त केली। अशा घटनांवर कोणी राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे। बदलापूर घटनेवर भाष्य करताना राज्यात गेल्या 10 वर्षात महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे। निर्भया ते बदलापूरपर्यंत महिलांवरील अत्याचारामध्ये क्रूरता वाढत चालली आहे, या क्रूरतेवर अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे असं त्या म्हणाल्या। राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात महिला विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना आणि सायबर गुन्हे जागरूकता कार्यशाळा घेण्यात आली। महिला विद्यार्थी यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या कायद्यासंदर्भातील जनजागृती, सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक असलेली खबरदारी यासह विविध प्रकारची जनजागृती कार्यशाळेदरम्यान पोलिसांनी केली। केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या 1 सप्टेंबरला CDS म्हणजे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली असून ही परीक्षा सकाळी 9 ते 11, दुपारी 12 ते 2 आणि 3 ते 5 या वेळात घेण्यात येईल, तर NDA परीक्षा सकाळी 10 ते 12.5 आणि दुपारी 2 ते 4.5 या वेळेत घेण्यात येईल। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार आज आंतरवाली सराटी इथं जाहीर केला। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनी गतवर्षी 29 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्तानं जरांगे यांनी गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची आज आंतरवाली इथं बैठक बोलावली होती। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी यावेळी सांगितलं। अकोला, बुलडाणा आणि वाशिम हे जिल्हे वगळता संपूर्ण विदर्भात आज मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उद्या संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता असून चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे, तर परवा शनिवारी गडचिरोली इथं अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून यवतमाळ आणि चंद्रपूर इथं देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उत्साह। आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन, प्रकल्पाद्वारे 12 लाख रोजगार निर्माण होणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय आणि उद्या चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा अंदाज तर शनिवारी गडचिरोली इथं अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।